जरासंध हे युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञांच्या मार्गातील फार मोठे संकट होते. श्रीकृष्ण कृपेने ते दूर झाल्याने युधिष्ठिराला अतिशय आनंद झाला. मग युधिष्ठिराच्या आज्ञेनुसार दिग्विजय करून देशोदेशींच्या राजांकडून करभार आणण्यासाठी अर्जुन, भीम, नकुल व सहदेव सेनादल घेऊन निघाले. चारही पांडवांनी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशांना जाऊन तिकडील सर्व राजांना जिंकून त्यांच्याकडून नाना प्रकारची अलोट संपत्ती मिळवली. सोने, हिरे, रत्ने, शस्त्रे, भरझरी वस्त्रे, हत्ती, घोडे, रथ, धन, धान्य असे विविध प्रकारचे अगणित धन मिळवून ते इंद्रप्रस्थास आणले व ते युधिष्ठिरास अर्पण केले. पांडवांनी नुसते धनच मिळवले नाही तर सर्व दिशांना दरारा निर्माण केला. पांडव हे शूर, पराक्रमी, धर्मशील, न्यायी, प्रजापालन दक्ष, पापविरू आहेत हेही त्यांनी सर्वांना दाखवून दिले. अशा प्रकारे भीमादी पांडवांनी दिग्विजय करून संपत्ती आणल्यावर युधिष्ठिराने राजसूय यज्ञाची तयारी सुरू केली. सर्वप्रथम युधिष्ठिराने श्रीकृष्णाला द्वारकेहून बोलावून घेतले. श्रीकृष्ण आपल्या यादवांसह आले. त्याचप्रमाणे याज्ञवल्क्य सुदामा, सामवेदाचा उद्गाता, याज्ञवल्क्य अर्ध्वयू, पैल आणि धौम्य ऋषी होते. याशिवाय राजे, मोठमोठे व्यापारीही आले. भीष्म, द्रोण, धृतराष्ट्र, विदूर, दुर्योधन इत्यादींना निमंत्रण देण्यासाठी युधिष्ठिराने नकुलाला हस्तिनापुरास पाठविले. अशा प्रकारे देशोदेशींचे राजे, महाराजे, ऋषीमुनी, चारी वर्णांचे लोक युधिष्ठिराच्या यज्ञासाठी इंद्रप्रस्थास आले. सर्वांच्या राहण्याची सोय अगदी उत्तम ठेवली होती. युधिष्ठिराने स्वजनांच्याकडून विविध प्रकारची कामे सोपवली होती. भोजनादींची व्यवस्था दुशासनाकडे सोपवली होती. ब्राह्मणांचे स्वागताचे काम अश्वत्थामाकडे होते तर राजांचे स्वागत संजय करीत होता. सर्व कार्यावर भीष्म व द्रोण लक्ष ठेवित होते. दक्षिणा देण्याचे काम कृपाचार्य पाहत होते. नजराने भेटवस्तू स्वीकारण्याचे काम दुर्योधन करीत होता. ब्राह्मणांचे पाय धुण्याचे काम स्वतः श्रीकृष्णाने स्वीकारले होते. इतर लहान मोठी कामे भीमादी पांडव करीत होते. अशा प्रकारे यज्ञातील विविध कामांची व्यवस्था झाल्यावर युधिष्ठिराने यज्ञदीक्षा देऊन यज्ञाला सुरुवात केली. युधिष्ठिराचा तो यज्ञ कितीतरी दिवस चालू होता. यज्ञाच्या शेवटी अविशेषणीय दिवशी राजा युधिष्ठिर अंतर्वेदी नावाच्या मंडपात येऊन बसला. तेव्हा भीष्म म्हणाले,
युधिष्ठिरा, आता येथे आलेल्या सर्व राजांची त्यांच्या योग्यतेनुसार पूजा करावयाची असते. आचार्य, ऋत्विज, स्नातक, नातलग, मित्र आणि राजे हे अर्घ्य पूजेचे अधिकारी आहेत. अनेक राजे पुष्कळ दिवशी येथे राहिले आहेत. त्यांची अर्घ्य पूजा करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम सर्वश्रेष्ठ पुरुषाला अग्रपूजेचा मान द्यावायचा व मग इतरांची पूजा करावायची.
अग्रपूजेचा मान कोणाला द्यावा असा प्रश्न युधिष्ठिरापुढे उभा राहिला. त्यासंबंधी त्याने भीष्मांनाच विचारले. तेव्हा भीष्म म्हणाले,
तेज, बल, पराक्रम व इतर गुण यात सर्वश्रेष्ठ फक्त श्रीकृष्णच आहेत. म्हणून अग्रपूजेचा मान यादव कुलभूषण भगवान श्रीकृष्णांनाच द्यावयास हवा.
भीष्मांचा हा सल्ला ऐकून युधिष्ठिराला अतिशय आनंद झाला. कारण त्याच्या मनात होते तेच भीष्म बोलले होते. मग भीष्मांच्या सल्ल्यानुसार सहदेवाने श्रीकृष्णाची यथाविधी अग्रपूजा केली. श्रीकृष्णानेही यथाशास्त्र त्या अग्रपूजेचा स्वीकार केला. त्यावेळी चेदी देशाचा राजा शिशुपाल क्रोधाने उठून उभा राहिला व म्हणाला,
युधिष्ठिरा, कृष्ण हा अग्रपूजेचा अधिकारी कदापि होऊ शकत नाही. या गवळ्याची कसली पूजा करता? कृष्ण राजा नाही. या थेरड्या भीष्माने धर्माचे उल्लंघन करून आपला मूर्खपणाच प्रकट केला. येथे वयोवृद्ध वसुदेव आहे, राजा द्रुपद आहे, आचार्य म्हणून द्रोण आहेत, भगवान व्यास आहेत. इतके सर्व असताना या कृष्णाची पूजा करून तू सर्वांचा अपमान केला आहे. असेच करावायचे होते तर आम्हाला येथे बोलाविले तरी कशाला? अरे कृष्णा, तुला तरी काही लाज लज्जा नको का? अत्यंत अयोग्य असताना तू अग्रपूजेचा मान स्वीकारलास कसा? तुझी अग्रपूजा करणे म्हणजे नपुंसकाचा विवाह करण्यासारखे आहे.
असे बडबडून शिशुपालाने भीष्मांची, श्रीकृष्णाची व पांडवांची यथेच्छ निंदा केली. शिशुपालाने वंदनीय अशा पुरुषांची केलेली ही निंदा ऐकून तेथे उपस्थित असलेले राजे एकदम संतप्त झाले. भीष्मांनी शिशुपालाला समजविण्याचा प्रयत्न केला, पण शिशुपाल तसाच बडबडत राहिला. आता पुढे काय होणार या विचाराने युधिष्ठिर काळजीत पडला. तेव्हा भीष्म म्हणाले,
तू काहीही चिंता करू नकोस, मी योग्य तेच केलं आहे.
शिशुपालाचे उद्धट बोलणे ऐकून भीम आपली गदा फिरवीत शिशुपालावर धावून निघाला. तेव्हा भीष्म म्हणाले,
शिशुपालाचे हे उद्गार भगवान जगदात्मा श्रीकृष्णाच्याच प्रेरणेने बाहेर पडले आहेत. हा महापापी काळाच्या अधीन झाला असून त्याचा मरण काळ जवळ आला आहे. या शिशुपालाचा समाचार घेण्यास श्रीकृष्ण समर्थ आहे आणि ते तसेच घडणार आहे.